ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितं रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम्
दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो
राम राम महाबाहो शृणु गुह्यं सनातनं येन सर्वानरीन् वत्स समरे विजयिष्यसे
आदित्य हृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम् नित्यमक्षयं परमं शिवं
सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनं चिन्ताशोकप्रशमनं आयुर्वर्धनमुत्तमम्
रश्मिमन्तं
सर्वदेवात्मको येष तेजस्वी रश्मिभावनः एष देवासुरगणाल्लोकान् पाति गभस्तिभिः
एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवः
पितरो वसवः साध्या अश्विनौ मरुतो मनुः वायुर्वह्निः प्रजाः प्राण ऋतुकर्ता प्रभाकरः
आदित्यः सविता सूर्यः खगः पूषा गभस्तिमा
हरिदश्वः सहस्रार्चिः सप्तसप्तिर्मरीचिमान् तिमिरोन्मथनः शम्भुस्त्वष्टा मार्तण्डकोऽंशुमान्
हिरण्यगर्भः शिशिर अग्निगर्भोदितेः पुत्रः शङ्खः शिशिरनाशनः
व्योमनाथस्तमो भेदि ऋग्यजुस्सामपारगः घनवृष्टिरपामित्रो विन्ध्यवीथिप्लवङ्गमः
विश्वो महातेजा रक्तः सर्वभवोद्भवः
नक्षत्रग्रहताराणामधिपो विश्वभावनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्नमोऽस्तु ते
नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः
जयाय जय भद्राय हर्यश्वाय नमो नमः नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः
नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः नमः पद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमोऽस्तु ते
ब्रह्मेशानाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः
तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषाय
तप्तचामीकराभाय हरये विश्वकर्मणे नमस्तमोभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे
नाशयत्येष वै भूतं तमेव सृजति प्रभु पत्येश वर्षत्येश गभस्तिभिः
एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः एष चैवाग्निहोत्रञ्च फलञ्चैवाग्निहोत्रिणां
देवाश्चक्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परम
एनमापत्सु कृच्छ्रेषु कांतारेषु भयेषु च कीर्तयन् पुरुषः कश्चिन् नावसीदति राघव
पूजयस्वैन मेकाग्रो देवदेवं जगत्पति ಯೇಸುಷು ವಿಜಯಿಷ್ಯಸಿ.
ಅಸ್ಮಿನ್ ಕ್ಷಣೇ ಮಹಾಬಾಹೋ ರಾವಣನ್ ತ್ವಂ ಜಹಿಷ್ಯಸಿ. ಏವಮುಕ್ತ್ವಾ ತತೋ ಗಸ್ತ್ಯೋ ಜಗಾಮ ಸ ಯಥಾ ಗತಂ.
ಏತತ್ ಶ್ರುತ್ವಾ ಮಹಾತೇಜಾ ನಷ್ಟ ಶೋ
ಆದಿತ್ಯಂ ಪ್ರೇಕ್ಷ ಜಪ್ತ್ವೇದಂ ಪರಂ ಹರ್ಷಮವಾಪ್ತವಾನ್. ತ್ರಿರಾಚಮ್ಯ ಶುಚಿರ್ಭೂತ್ವಾ ಧನುರಾದಾಯ ವೀರ್ಯವಾನ್.
ರಾವಣಂ ಪ್ರೇಕ್ಷ್ಯ ಹೃಷ್ಟಾತ್ಮಾ ಜಯಾರ್ಥಂ ಸಮುಪಾಗಮತ್ ಯತ್ನೇನ ಮಹತಾ ಧೃತಸ್ತಸ್ಯ ವಧೇ ಭವತ್.
ಅಥರ್ವವದನ್ ನಿರೀಕ್ಷ ರಾಮಂ ಮುದಿತಮನಃ ಪರಮಂ ಪ್ರಹಿಷ್ಯಮಾಣ. ನಿಶಿಚರಪತಿ ಸಂಕ್ಷಯಂ ವಿದಿತ್ವಾ ಸುರಗಣಮಧ್ಯಗತೋ ವಚಸ್ತ್ವರೇತಿ.